ॻाल्हि करे विलायत जो नालो ख़ुदि विलायत जे मञण वारनि खे जेको आहे उहो धोखो ॾिनो पियो वञे ऐं पाण में विढ़ायो पियो वञे त हीउ जेको आहे मिसाल तौरु उमूमनि जेको आहे मसलो असां वटि जेको हले थो पियो अॼुकल्ह जेको आहे तशहुद में जेको आहे अली अलाह पढ़ण जो यानी विलायत अहले बैत जी ऐं जेका आहे उक्त सुक्त जेका आहिनि उहे दलील ॾेई ऐं जेका इल्म खे इस्तेमालु कनि था ताकी माण्हुनि खे धोखो ॾेई कहिड़े नमूने सां पाण में जेको आहे विढ़ायो विढ़ायो वञे इहो इल्म जो जेको आहे उहो इन नियत सां हासिलु करणु इल्मु ऐं जेको आहे इन नियत सां हासिलु कयल इल्म खे बाद में जेको आहे ग़लति इस्तेमालु करणु इहो आहे माण्हुनि खे धोखो ॾियणु इहो इस्तेमालु इन नियत सां इल्मु हासिलु करणु बि ग़लति आहे चाहे इल्मु फ़ाइदेमंद छो न हुजे ऐं अहिड़े नमूने सां जेको आहे इहो इस्तेमालु बि जेको आहे उहो ग़लति आहे उनखां पोइ पंजो जेको इस्तेमालु आहे उहो शरारत आहे शरारत करण जे लाइ मुआशिरे में फसाद बर्पा करण जे लाइ इल्म खे जेको आहे उहो इस्तेमालु करणु मसलन अॼु जे दौर में बल्कि अॼु जे दौर खां अगरि पोयों वञे त मां जेको आहे मुंहिंजी ख़िदमत में पोयों मिसाल ॾियां पहिरियों मिसाल तौरु बाबिल जी सरज़मीन बाबिल जेको पुराणी तहज़ीब जिते हाणे इराक क़ाइमु आहे बाबिल जी सरज़मीन में जेको आहे उहो जॾहिं जादू फहिलियो त अलाह तबारक ताला जेको आहे उहो ॿ फ़रिश्ता मोकिलिया हारूत ऐं मारूत चाहे माण्हूअ खे जेके आहिनि इन जादूअ जो ट्रोड़ सेखारनि त हिन जादूअ खे टोड़ियो कहिड़े नमूने सां वञे जॾहिं जादूअ जो टोड़ सेखारियुनि त ज़ाहिर आहे उनखां अॻु में इहो लाज़मी आहे त हुनखे सेखारनि हुननि खे सेखारनि त जादू असरु कीअं कंदो आहे ताकी हुन असर खे ख़तमु कीअं कयो वञे हाणे हू जेके आहिनि अची पहिरियों इहो सेखारींदा हुया त बाबा हीउ जादू आहे हीउ असरु ईअं कंदो आहे ऐं हुनजो टोड़ अहिड़े नमूने सां कंदो आहे पर माण्हू छा कंदा हुया माण्हू उन ट्रोड़ खे छॾे सिर्फ़ु ऐं सिर्फ़ु जेको आहे जादू जे लाइ इस्तेमालु कंदा हुआ क़ुरान मजीद चए थो पोइ जेको आहे मसलनि जेको आहे ज़ाल मुड़ुस जे विच में जुदाई विझंदा ऐं अहिड़े नमूने सां कमु कंदा ताकी जेको आहे मुआशिरे में फसाद जेको आहे उहो फहिलिजे अहिड़े नमूने सां अगरि दुनिया में असां ॾिसूं अॼु जे दौर में मिसाल तौरु तव्हां अगरि कंप्यूटर जे हवाले सां ॾिसो कंप्यूटर वायरस आहे इहो कंप्यूटर वायरस छा आहे कंप्यूटर वायरस इहो आहे त जेको आहे ठाहिण वारा कुझु नंढिड़ा नंढिड़ा प्रोग्राम करे जेको आहे मोकिले छॾनि था ऐं जेका कंप्यूटर में जॾहिं अचनि था त हुनजे जेको आहे उहो फंक्शन खे ऐं हुनजे जेको आहे सही हलण खे जेको आहे उहो ख़राबु करे था छॾनि इन वायरस जो फ़ाइदो कहिड़ो आहे करण वारे खे करण वारे खे कोई फ़ाइदो कोन्हे को जेको वायरस जंहिं ठाहियो आहे उनखे कोई फ़ाइदो कोन्हे इन जो न वरी जेको आहे जंहिंजे लाइ कयो आहे उनजे लाइ फ़ाइदो आहे कमु छा आहे सिर्फ़ु सिर्फ़ु शरारत करणु सिर्फ़ु शरारत जेको आहे उहो मुआशिरे खे तंग करणु ॿियनि लफ़्ज़नि में इहो चई सघिजे थो त अॼु जी दुनिया ऐं अॼु जा असां जेके आहिनि उहे माण्हू अज़ियत पसंदि बणिजी विया आहियूं हलिया असां में अज़ियत पसंदी अची वई आहे ऐं असां पंहिंजे इल्म खे जेको आहे ॿिए खे अज़ियत ॾियण जे लाइ जेको आहे इस्तेमालु कयूं था ऐं पोइ असांजी जेको आहे अज़ियत पसंदी इहा जेको आहे वधंदी वञे थी तव्हां अगरि जेको आहे उहो ॾिसणु चाहियो अज़ियत पसंदी पंहिंजे मुआशिरे में त तव्हां आराम सां जेको आहे मुतालो करे सघो था तव्हां ॾिसो त मिसाल तौरु हिकिड़े माण्हूअ खे न कंहिं जेको आहे मिसाल तौरु हिकिड़ी ॻाल्हि अहिड़ी चई जेका मसलनि जेका हुनजे ख़िलाफ़ु आहे त उहो हिकिड़ी ॻाल्हि ॿुधी वरी ॾह ॻाल्हियूं हुनजे ख़िलाफ़ु चवंदो ऐं बाद में चवंदो त मूंखे हुन हिकिड़ी ॻाल्हि ॿुधाई मां ॾह अहिड़े नमूने सां जेको आहे भरियल बाज़ारि में हुनखे बेइज़ती करियासीं इहो अज़ियत ॾेई ख़ुशि थो थिए अज़ियत ॾेई इहो ख़ुशि थिए थो अॼुकल्ह असां अगरि ॾिसो त ॾिसो तव्हां जेको आहे कंहिंखे तंग करे जेको आहे माण्हू ख़ुशि थो थिए हर उभर जेको आहे पयो वेठो आहे कन में इशारो करेसीं हर उभर जेको आहे पयो वेठो आहे कमीज़ छिके छॾी हर इहो तव्हां ॾिसो त असां केतिरे क़दुरु जेको आहे अज़ियत पसंदि बणिजी विया नवां नवां तरीक़ा जेके आहिनि अज़ियत जा इस्तेमालु था थियनि मिसाल तौरु फस्ट अप्रैल फूल जेको आहे थिए थो जंहिंमें इलाही बाद में नुक़सानु बि थी थो वञे हलियो पहिरीं अप्रैल ते जेको आहे ग़लति क़िस्म जो जेके आहिनि ख़बरूं जेके आहिनि फैलायूं थियूं वञनि ऐं कंहिं कंहिंखे मसलो ॿुधायो थो तुंहिंजो बाबो गुज़ारियो तुंहिंजी अमा गुज़ारे वई ऐं जेको आहे वाक़ई हुनखे जेको आहे नुक़सानु पुॼे थो बाद में ख़बर पई थी सॼी ख़बर जेका कूड़ी हुई इहो सॼो जेको आहे उहो इल्म जो इस्तेमालु शरारत जे लाइ जेको आहे उहो इस्तेमालु आहे तंहिंजे करे जेको आहे तंग करण जे लाइ इस्तेमालु आहे इहो एतिरे क़दुरु थिए थो पोइ जो इंसानु थींदो थींदो हाणे मुआशिरे में जेको नओं ॿार ॼमे थो उहो बि अज़ियत पसंदि बणिजी वियो आहे नंढो ॿारु तव्हां ॾिसो हिन ॿार जो जेको आहे उहो नफ़्सियात हाणे ॾिसो त मिसाल तौरु गलीअ में बीठो आहे ऐं जेको आहे कुतो लंघेसि थो त पथर खणी हुनखे जेको हणे थो भई हिनखे तोखे कहिड़ो फ़ाइदो थियो सिर्फ़ जेको आहे हुनखे इहो ॿाहिरि ज़ाहिर आहे वॾे खे तंग नथो करे सघे, वॾे खे तंग जो नथो करे सघे त इहो घटि में घटि जेको आहे कुते खे पथर हणी पंहिंजो जेको आहे अज़ियत पसंदी खे जेको आहे उहो ख़ुशि थियणु चाहे थो हुनजे ज़रिए। इन मां मालूम थियो त कॾहिं कॾहिं असां इल्म जो हुसूल इन करे हासिलु कंदा आहियूं, नवां नवां तरीक़ा इन करे जे हासिलु कयूं था त ॿिए माण्हू खे तंग कहिड़े नमूने सां करे सघूं, ॿिए नमूने खे जेको आहे ॿियनि खे नुक़सानु पुॼाइणु इरादो ई इहो आहे त ॿियनि खे जेको आहे नुक़सानु कीअं पुॼायो वञे। मिसाल तौरु अॼुकल्ह नवां नवां हथियार ईजाद कया था वञनि, जेके जंहिं जाइ ते उछलायो, मसलन एटम बम, न्यूट्रॉन बम, अजीब अजीब क़िस्म जा जेके आहिनि उहे हाइड्रोजन बम, अजीब अजीब क़िस्म जा जेके आहिनि इस्तेमालु कया था वञनि। मसलन अहिड़े नमूने सां हेरोइन ईजाद थी थिए ऐं नयूं नयूं शयूं जेके आहिनि उहे इंसान जे नुक़सान जे लाइ ईजाद पियूं थी थियनि। इहे सभु इल्म जो उहो आहे जेको इंसान खे नुक़सानु पुॼाए, यानी आहे ई नुक़सानु ॾियण वारो, इन में कोई फ़ाइदो जेको आहे कोन्हे को। ऐं इन ई इरादे सां हासिलु कयो थो वञे त जेको आहे कहिड़े नमूने सां इंसान खे जेको आहे नुक़सानु ॾिनो वञे। इंसान खे मिसाल तौरु हिकु ई शहर में रहंदड़ लखे माण्हू हिकिड़े मिंट में कहिड़े नमूने सां मारिया वञनि ऐं कहिड़े नमूने सां जेको आहे उहो आबादियूं जेके आहिनि तबाह कयूं वञनि। इंसान खे नुक़सानु पुॼाइण जे लाइ इल्मु हासिलु करणु ऐं उनजो जेको आहे इस्तेमालु, इहे अव्हां जे ख़िदमत में मूं छह इस्तेमाल ॿुधाया जेके जंहिं इरादे सां इंसानु जेको आहे ग़लति इल्मु ग़लति जेको आहे इरादे सां हासिलु करे थो उनजो मक़सदु बि ग़लति आहे या वरी उनजो जेको आहे इस्तेमालु ग़लति आहे। मां वरी नाला वरी जेको आहे मुंहिंजे ख़िदमत में अर्ज़ु करे थो छॾियां। सभ खां पहिरियों जेको आहे तकबुर ऐं तसल्लुत हासिलु करण जे लाइ, नंबर ॿियो जेको आहे जाहिलनि ते बरतरी जे हासिलु करण जे लाइ, टियों जेको आहे उहो माण्हुनि खे गुमराह करण जे लाइ, चोथों जेको आहे माण्हुनि खे धोखो ॾियण जे लाइ, पंजे जेको आहे उहो शरारत मुआशरे खे ख़राबु जेको आहे उहो तंग करण जे लाइ, छहों जेको आहे ॿियनि खे नुक़सानु पुॼाइण जे लाइ। इहे अहिड़ा मक़ासिद आहिनि जेके इंसान जेको आहे उहो इल्म जे ज़रिए हासिलु करे थो। अगरि अहिड़ो मक़सदु आहे इल्म जो, इन्हनि मां कोई मक़सदु आहे त पोइ अल इल्मु हिजाब उल अकबर बणिजी थो वञे हलियो। अब्द ऐं माबूद जे विच में इहो इल्मु जेको आहे हिजाब बणिजी थो वञे, इंसान अलाह जे क़रीब नथो थिए, अलाह जी मुहबत हुनजे दिलि में नथी अचे, उहो जेको आहे नेकी भलाई जे क़रीब नथो थिए, बल्कि जेको आहे अलाह खां ओतिरो ई दूर थी थो वञे, ख़ुदा खां ओतिरो दूर थी थो वञे। तव्हांखे मालूम हूंदो त इंसान जे ज़िंदगी जो मक़सदु जेको आहे उहो अलाह जो क़ुर्ब हासिलु करणु आहे। इन करे असां नमाज़ पढ़ंदा आहियूं तॾहिं बि चवंदा आहियूं क़ुर्बतन अलाह, क़ुर्बतन अलाह मतिलबु छा, अलाह जो क़ुर्ब हासिलु करण जे लाइ। लेकिन इहे मनफ़ी जेके इस्तेमाल आहिनि इल्म जा या इरादा आहिनि इल्म जा, उहो इंसान खे परे करे था छॾनि। तंहिंजे करे जेको आहे उहो इल्मु अल इल्मु हिजाब उल अकबर, सभिनी खां वॾो हिजाब। ॿियूं बि जेके आहिनि अब्द ऐं माबूद जे विच में जेके आहिनि उहे रुकावटूं आहिनि, मतिलबु गुनाह बि जेको आहे रुकावट आहे, लेकिन गुनाह एतिरी रुकावट नथो विझे जेतिरो इहो ग़लति इरादे सां हासिलु कयल इल्मु ऐं ग़लति इस्तेमालु इल्म जो जेको आहे इंसान खे अलाह खां परे थिए करे थो। तंहिंजे करे चयो त अल इल्मु हिजाब उल अकबर, अकबर माना सभिनी खां वॾो हिजाब। अब्द ऐं माबूद जे विच में अगरि को सभिनी खां वॾी रुकावट आहे, सभिनी खां वॾो हिजाब आहे, त उहो इहो ग़लति इल्मु ऐं जेको आहे ग़लति मक़ासिद सां हासिलु कयो जेको आहे इल्मु आहे। हाणे असां चऊं था त इहो इल्मु जेको आहे उहो उनजा सही मक़ासिद छा आहिनि, सही मक़ासिद छा हुजणु खपनि इंसान जे हवाले सां ताकी इंसान जेको आहे उन इरादे सां इल्मु हासिलु करे। इन खां अॻु में जो इहे मक़ासिद ॿुधायां, मां हिकिड़ो क़िसो तव्हांखे ॿुधाइणु चाहियां थो जेको आहे उहो मरहूम मक़फूर हुज्जतुल इस्लाम आगा अब्बास अली नजफ़ी साहिबु जन हिकिड़े दफ़े ॿुधायो पियो असांखे त साईं जन जॾहिं इराक में पढ़ंदा हुया त उते हिकिड़ो जेको आहे उस्ताद हूंदो हुओ जेको शागिर्द खे तेसि ताईं जेको आहे उहो पंहिंजो शागिर्दु न बणाईंदो हुओ जेसि ताईं हुनखां लिखत में ऐं कसम खणण खां पोइ हुनखे लिखी ॾींदो हुओ त मां हिन इल्म खे ग़लति इस्तेमालु न कंदुसि, मां हिन इल्म खे जेको आहे उहो पंहिंजे तकबुर जे लाइ इस्तेमालु न कंदुसि, मां जाहिलनि जे साम्हूं वॾाई हासिलु करण जे लाइ इस्तेमालु न कंदुसि। जॾहिं उहो लिखी ॾींदो त मां इल्मु जेको आहे इहो ख़ुदि साज़ी ऐं माण्हुनि जी जेका भलाई जे लाइ इस्तेमालु कंदुसि। तेसि ताईं जेको आहे उहो उस्ताद जेको आहे उन शागिर्द खे पंहिंजो शागिर्द ई न बणाईंदो, हुनखे दर्स में विहण न ॾींदो। तंहिंजे करे असांखे बि जेको आहे ॾिसणु खपे त असांखे इल्मु जेको आहे उहो किथे था इस्तेमालु कयूं ऐं जेको आहे उहो हासिलु करण जो मक़सदु छा आहे। तंहिंजे करे मां हासिलु करण जा मकसद जेके आहिनि उहे प्रायोरिटी वाइज़ जेके आहिनि ठाहिया आहिनि, त सभिनी खां वधीक भलो मक़सदु छा आहे, उन खां पोइ यानी भले खां भलो मक़सदु जेको आहे पहिरें नंबर ते रखियो आहे, उन खां पोइ ॿिए नंबर ते उहो मक़सदु रखियो आहे जेको उन खां पोइ भलो आहे, अहिड़े नमूने सां थींदे थींदे आख़िर ताईं जेको आहे उहो अव्हां जी ख़िदमत में जेको आहे उहो अर्ज़ु कयां थो। सभ खां पहिरें जेको इल्म जो हुसूल मक़सदु जेको आहे भलो आहे उहो इहो आहे त इंसानु इहो इल्मु हासिलु करे ताकी पंहिंजी जहालत ख़तमु करे। जहालत जहिड़े नमूने सां तव्हां जेको आहे पढ़ियो आहे अमीर उल मोमिनीन अली अलैहि सलातु वसलाम जो फ़रमान त हिकिड़ो दफ़ो गॾिजी सलवात पढ़ो मुहम्मद अली मोहम्मद मौला फरमायो त इल्मु ज़िंदगी आहे जहालत मौत आहे। इल्मु ज़िंदगी आहे जहालत मौत आहे। ज़ाहिर आहे त इहो जिस्म जे लाइ इल्मु ज़िंदगी न आहे, जिस्म जे लाइ इल्मु जेको आहे जहालत मौत न आहे, बल्कि इंसान जे रूह जे लाइ इल्मु ज़िंदगी आहे ऐं जहालत जेको आहे उहो मौत आहे। तंहिंजे करे इंसान जे इंसानियत खे जहिड़ो करण जे लाइ, इंसान जे रूहानियत खे जहिड़ो करण जे लाइ जेको आहे इल्मु हासिलु करणु ज़रूरी आहे, ताकी हू मौत मां कढी रूह खे जेको आहे उहो हयात में आणे। जंहिंजो मतिलबु आहे त इंसानु जेको आहे पंहिंजे रूह खे जहालत जेका हुनजे अंदरि आहे ख़तमु थिए। इन्हनि जहालतुनि मां जेका अहम तरीन जहालतूं हुन उहे इहे आहिनि जेके इंसान जे ज़हन में जॾहिं इंसानु बालपण जे ज़िंदगीअ मां निकिरी ऐं थोरो वॾो थिए थो त इंसान जे ज़हन में ख़ुदि ब ख़ुदि सुवाल उथंदा आहिनि कुझु, हिन काइनात खे कंहिं ख़ल्क़ कयो आहे, कंहिं पैदा कयो आहे, मूंखे कंहिं पैदा कयो आहे, मूंखे छो पैदा कयो आहे, जंहिं पैदा कयो आहे मूंखे छो पैदा कयो आहे, ऐं दुनिया जी हैसियत छा आहे, जिते मां रहां थो ज़िंदगी गुज़ारियां थो हिन जी हैसियत छा आहे, मरंदुसि उन खां पोइ जेको आहे छा थींदो, छा को जहान आहे, छा ज़िंदगी जारी रहंदी या मौत फन आहे। इहे जेके ज़हन में फितरी तौरु सुवाल उथरनि था ऐं इन्हनि सां इंसान जी सआदत वाबस्त आहे, इन सां ई इंसान जी तक़दीर वाबस्त आहे त इंसानु भलो थिए या बुरो थिए। जॾहिं इंसानु इहो सम्झंदो त मां हिन दुनिया में कंहिंजे तरफ़ां आयो आहियां ऐं छो आयो आहियां, ताकी दुनिया में पोइ उहो ई कमु करे। तंहिंजे करे इन जहालत में बि उहा जहालत ख़तमु करणु जेको इंसान खे रूहानी ज़िंदगी अता करे ऐं इंसान खे जेको आहे मौत खां बचाए। साईं जन अची विया आहिनि, मां कोशिशि कयां थो मुख़्तसिर करण जी पंहिंजे जेको आहे ॻाल्हि खे, लिस्ट तव्हांजे ख़िदमत में ॾियां थो, मामूली जेको आहे हुनजी जेको आहे वज़ाहत कयां थो। जहालत जो ख़ात्मो, इंसान जो पहिरियों मक़सदु इहो हुजणु खपे त पंहिंजे इल्म जे ज़रिए जेको आहे मां पंहिंजी जहालत ख़तमु कंदुसि, ऐं जहालत जे ख़ात्मे में वरी सभिनी खां अहम उहा जहालत आहे जंहिंसां इंसान जी सआदत वाबस्त आहे, त हीअ जहालत ख़तमु थी त इंसानु जेको आहे उहो सआदत जी तरफ़ क़दम वधाईंदो, अगर इहा जहालत ख़तमु न थी त इंसानु सदाई हुन में फाथो रहंदो ऐं इंसान जी जेको आहे उहो सआदत इंसान जे हथां निकिरी वेंदी हले। तंहिं करे इहो जेको आहे पहिरियों मुस्बत जेको आहे मक़सदु ऐं इस्तेमालु आहे। उनखां अॻिते हली ॿियो कमाल जो हुसूल, हाणे जहालत ख़तमु थी लेकिन इंसानु जेको आहे पंहिंजे ज़िंदगी जे मक़सद जे तरफ़ कीअं वधे, कमाल जे तरफ़ कीअं वधे, पंहिंजे रूह खे कमाल ते कीअं पहुचाए, इहो जेको इल्मु आहे इहो इन इरादे सां हासिलु करणु, जंहिंखे असां इल्म अख़लाक चऊं था, कॾहिं कॾहिं इल्म अक़ाइद जो बि कुझु हिसो जेको आहे अची थो वञे हलियो हिन में, त इंसानु कीअं कमाल हासिलु करे पंहिंजे रूह खे, जंहिंखे ज़िंदगी त ॾिनी अथई पर हाणे हिनखे कमाल ते कीअं पहुचाए, इहो इन इरादे सां इल्मु हासिलु करणु, उन शोबे जो इल्मु हासिलु करणु, इहो जेको आहे ॿिए दर्जे ते आहे, ताकी इंसानु ज़िंदगीअ जे पंहिंजे मक़सदु रूहानी कमाल ताईं जेको आहे पहुचे, हुसूल कमाल। टियों जेको मक़सदु आहे उहो इहो आहे हक़ जी सुञाणप। इंसानु जेको आहे उहो जेसि ताईं हक़ खे न सुञाणंदो, जेसि ताईं बातिल खे न सुञाणंदो, तेसि ताईं इंसानु न को हक़ ते हली सघंदो, न को हक़ जी हिमायत करे सघंदो। इंसान जे मथां लाज़मी आहे त हक़ सुञाणे, ताकी ख़ुदि हक़ जे मथां हले ऐं हक सुञाणे ताकि हक जी हिमायत करे तंहिंजे करे लाज़मी आहे त इंसान जेको आहे हक जो इल्मु हासिल करे त हक सुञाणण जो तरीक़ो छा आहे हक चइबो छा आहे हक़ीक़त चइबो छा आहे ताकि इंसान जेको आहे उहो हक़ीक़त सां वाबस्ता थिए ऐं इंसान जेको आहे पंहिंजे कमाल ते पहुचे चोथों मक़सदु जेको आहे बातिल जी सुञाणप बातिल जी सुञाणप इन करे इंसान जे लाइ लाज़मी आहे ताकि इंसान बातिल खां बची सघे ताकी ॾिसे त ईअं त न आहे त मुआशिरो बातिल में फाथल आहे ताकी उनखे जेको आहे उन मां कढण जे लाइ पोइ वरी जेको आहे इल्म जो हुसूल जेको आहे करे सघे या इस्तेमालु करे सघे असांखे ख़बर आहे त अमीर उल मोमिनीन अली इब्न अबी तालिब अलैहि सलातु वसलाम जी ख़िदमत में जंग जमल में जेको आहे अची ऐं केरु पुछे थो त साईं मां तव्हांजे पासे बि जेको आहे वॾियूं वॾियूं शख़्सियतूं ॾिसां थो तव्हां आहियो रसूल अकरम जा इलाही सहाबीन हुन पासे बि ॾिसां थो त इलाही सहाबीन ऐं ज़ौजे रसूल आहे मूंखे सम्झ में नथो अचे त जेको आहे उहो तव्हां हक़ ते आहियो या हू हक़ ते आहिनि मौला फरमायो त इहो हक़ खे ॻोल्हण जो ग़लति तरीक़ो आहे त शख़्सियतुनि जे ज़रिए हक़ ॻोल्हिजे मौला फरमायो त असुलु पहिरियों हक़ खे सुञाण बातिल खे सुञाण हक़ खे सुञाणंदे त हक़ वारा तोखे आसानी सां सुञाणप में अची वेंदा बातिल खे सुञाणंदे त बातिल वारा तोखे जेके आहिनि चङे नमूने सां सम्झ में अची वेंदा तंहिंजे करे शख़्सियतुनि जे ज़रिए हक़ न ॻोल्ह बल्कि ख़ुदि जेको आहे उहो इहो मारिफत हासिलु कर त हक़ छा आहे ऐं बातिल छा आहे ताकी तूं जेको हक़ वारनि जो साथ ॾेई सघे ऐं बातिल वारनि खां परे करे सघे इहो जेको आहे ऐं इल्म जो चोथों मक़सदु आहे मुसबत ऐं इस्तेमालु यानी बातिल जी सुञाणप ऐं उनखां जेको आहे परे हटणु पंजो इस्तेमालु जेको आहे इज़हार हक़ आहे कॾहिं कॾहिं इंसान ॾिसे थो मुआशिरे में जेको आहे उहो बातिल छायल आहे कॾहिं कॾहिं ॾिसे थो त मुआशिरो जेको आहे ग़लति रस्ते ते वञे थो हाणे इंसान खे इहो इल्मु हुजणु खपे त मुआशिरे खे सिधे रस्ते ते कहिड़े नमूने सां हाणे इज़हार हक़ कहिड़े नमूने सां करे जो उहो मुयसरु थिए तंहिंजे करे इज़हार हक़ करण जे लाइ इल्मु हासिलु करणु ऐं तरीक़ा उहे ॻोल्हणु त कहिड़े नमूने सां मां हक़ जो इज़हार कयां जो मुआशिरो जेको आहे उहो हक़ जे तरफ़ अचे ईअं न थिए जो हिनखे हक़ जो इज़हार बि करे ऐं माण्हू जेकॾहिं हक़ खां परे भॼंदा वञनि छो त हुनजे हक़ जे इज़हार जो तरीक़ो जेको आहे ग़लति आहे तंहिंजे करे जेका माण्हू हक़ जे तरफ़ अचण जे बजाए जेको आहे उहो बुराई जी तरफ़ वञनि था असांखे यादि आहे त ज़ियाउल हक़ जॾहिं अचण खां पोइ जेको आहे सलात कमेटियूं ठाहियूं ऐं जेका नमाज़ जो इहो शुरू कयो त दफ़्तरनि में अहिड़े अहिड़े नमूने सां नमाज़ जेको आहे कई वञे हुनजो तरीक़ो अहिड़े नमूने सां ग़लति हुई शख़्सियत अहिड़े नमूने सां ग़लति हुई जो जेके पढ़ंदा हुआ कुझु उन्हनि बि जेको आहे नमाज़ पढ़णु छॾिनी जीअं असां ज़ियाउल हक़ जे चवण ते जेको आहे नमाज़ न पढ़ंदासीं तंहिंजे करे इज़हार हक़ जे लाइ जेको आहे उहो इल्मु हासिलु करणु पंज छहों जेको आहे उहो ख़ल्क जी हिदायत ऐं मखलूक जी हिदायत लाइ इल्मु हासिलु करणु अंबिया खे इल्मु मिले थो आइमा खे इल्मु मिले थो सुलहा खे इल्मु मिले थो उलमा खे इल्मु मिले थो ऐं इल्मु इन जे लाइ हासिलु कनि था ताकी सिर्फ़ु पंहिंजे ज़ात ताईं महदूदु न रहनि इस्लाह हुनजी बल्कि मुआशिरे जी जेको आहे इस्लाह ऐं हिदायत करे सघनि इहो जेको छहों इस्तेमालु आहे जेको मक़सदु आहे ऐं इल्म जो इस्तेमालु सही नमूने सां ऐं सतों जेको इस्तेमालु आहे उहो जेको आहे उहो हुसूल रिस्क हलाल आहे हलाल रिस्क कीअं हासिलु कजे हिन वक़्तु असां वटि जेको इल्मु उमूमी तौरु स्कूल खां वठी ऐं यूनिवर्सिटी ताईं जेको आहे उहो ॾिनो थो वञे उमूमनि उहो इल्मु जेको आहे उहो मथियनि सभिनी मक़ासिद खां जेको आहे जुदा हूंदो आहे उन मां कोई मक़सदु जेको आहे न ॾींदो आहे सिर्फ़ु ऐं सिर्फ़ु इन मक़सद जे लाइ जेको आहे इहो इल्मु मिले थो ताकी हलाल रिस्क इंसान कीअं तलाश करे हलाल रिस्क ज़रिए हलाल रिस्क जा ज़रिया हुनजे साम्हूं जेके आहिनि वाज़े थियनि तंहिंजे करे असांजे यूनिवर्सिटियुनि में असांजे कॉलेजनि में असांजे स्कूलनि में सिर्फ़ु अहिड़े क़िस्म जो इल्मु ॾिनो थो वञे जेको हलाल रिस्क जेको आहे उहो हासिलु करण जो ज़रियो बणिजी वञे जहालत खे ख़तमु करणु कमाल जो हुसूल हक़ जी सुञाणप बातिल जी सुञाणप हक़ जो इज़हार हिदायत ख़ल्क़ इन नमूने सां कोई जेको आहे इल्मु असां वटि नथो ॾिनो वञे तंहिंजे करे तव्हां सभु जेके दोस्त स्कूल या कॉलेज या यूनिवर्सिटी में पढ़ो था पंहिंजे इन इल्म खे चङे नमूने सां सम्झी वरितो वठो त इहो उहो इल्मु न आहे फिज़िक्स केमिस्ट्री ठीकु आहे इहो इल्मु आहे मिसाल तौरु जेको आहे इंग्लिश ठीकु आहे इहो इल्मु आहे पर इहो बायोलॉजी ज़ूलॉजी ठीकु आहे इहो इल्मु आहे केमिस्ट्री इल्मु आहे पर इहो उहो इल्मु न आहे जेको इंसान खे कमाल ते पहुचाए उहो इहो इल्मु न आहे जेको इंसान खे ख़ुदि शनासी ऐं ख़ुदा शनासी अता करे इहो उहो इल्मु न आहे जेको इंसान खे इहो ॿुधाए तूं किथां आयो आहे किथे वेंदे पंहिंजे जेको आहे हिन ज़िंदगी ज़िंदगी में कीअं ज़िंदगी गुज़ार था कि कामयाब ज़िंदगी गुज़ारे इहो सिर्फ़ु ऐं सिर्फ़ु हलाल रिस्क हासिलु करण जे लाइ यानी ज़िंदगीअ खे जारी रखण जे लाइ इंसान हलाल रिस्क हासिलु करे इहो जेको आहे उहो इल्मु आहे इहो बि मुस्बत इल्मु ज़रूरु आहे मुस्बत इस्तेमालु ज़रूरु आहे लेकिन इहो इल्मु काफ़ी न आहे इंसान जे लाइ इहो सिखी सिर्फ़ु वेही रहे इंसान सम्झे त बसि जेको हाणे मूंखे इल्मु अची वियो जीअं न असुलु इल्मु जेको आहे हुनजो रहियल आहे जेके अवांजे साम्हूं मथां जेको आहे इस्तेमालु नंबर वाइज़ जेका ॻाल्हि ॿुधायमि अठी जेका ख़िदमत ख़ल्क़ जो इल्मु असां जेका आहे घणा अहिड़ा हलाल रिस्क जा ज़रिया बि आहिनि जंहिंमें इंसानु जेको आहे ॿियनि जी ख़िदमत बि करे थो सघे मिसाल तौरु इंसानु डॉक्टर बणिजे थो इन जे ज़रिए ताकी इंसानु हलाल रिस्क बि हासिलु करे ऐं मरीज़नि जी बि ख़िदमत करे ॿई इहे मक़सदु जेके आहिनि इंसान जा थी सघनि था अहिड़े नमूने सां जेको आहे उहो कुझु इल्म जा शोभा आहिनि ई इन हवाले सां त मुआशिरे जी ख़िदमत कीअं करे सघिजे मसलन सोशल वर्क या सोशलॉजी या अहिड़े क़िस्म जा इल्म जेके आहिनि मुआशिरे जी फलाह ऐं बहबूद कहिड़े नमूने सां करे सघिजे ख़िदमतुनास इंसान जी ख़िदमत कहिड़े नमूने सां करे सघिजे इहे उहे इल्म आहिनि ऐं इहे उहे मक़ासिद मां हुनजे ख़िदमत में अठ मक़सद जेके आहिनि ॿुधाया वरी हिकिड़ो दफ़ो जेको आहे लिस्ट ॿुधाए ख़तमु थो कयां ताकी साईं जिन खे जेको असां ॿुधी सघूं सभ खां पहिरियों जहालत जो ख़ात्मो आहे ॿियो हुसूल कमाल आहे टियों जेको आहे हक़ जी सुञाणप आहे चोथों जेको आहे बातिल जी सुञाणप आहे पंजों जेको आहे इज़हार हक़ आहे छहों जेको आहे हिदायत ख़ल्क़ आहे सतों जेको आहे हुसूल रिज़्क़ हलाल आहे अठों जेको आहे ख़िदमत ख़ल्क़ आहे इहे अठ उहे मक़सद आहिनि इल्म जा जेके मुस्बत ऐं भला मक़सद आहिनि ऐं इन राह में इल्म खे इस्तेमालु करणु इहो जेको आहे भलो इस्तेमालु आहे इल्म जो ऐं ग़लति इस्तेमालु अव्हांजे ख़िदमत में जेको अर्ज़ु करे चुकुसि ऐं मुंहिंजे ख़्याल में त मुख़्तसिर अर्से में इहो अव्हांजी ख़िदमत में अर्ज़ु करे सघुसि अगरि को इन हवाले सां सुवालु हुजे त मां कोशिशि कंदुसि उनजो जवाबु ॾियण जी वरना साईं जन खे जेको आहे ॿुधण लाइ तव्हां असां सभु जेके आमाद आहिनि माइक आई आहे माइक अञा आई कोन्हे हिन पासे न कोई आहे दोस्त माइक अचे त पोइ वरी जेका ॿिया ॿुधी सघनि सवाल हिन पासे न वञो कोई हथु खणे पियो वालेकुम अस्सलाम इहो असांजे निज़ाम ऐं सिस्टम जेको मुल्क में आहे उन ते दारो मदार आहे त उहो कहिड़े क़िस्म जा माण्हू तरबियत करण जे लाइ कोशिशि करे थो उमूमनि जेको आहे निज़ाम असां वटि जेको आहे हक़ जो निज़ाम कोन्हे बल्कि निज़ाम जेको आहे उहो बातिल जो निज़ाम आहे उहो सिर्फ़ु पंहिंजा ख़िदमतगार जेको आहे ठाहिणु चाहे थो तंहिंजे करे मुल्क जो निज़ाम मुल्क जो सिस्टम जेको आहे अहिड़ा माण्हू नथो ठाहिणु चाहे जेके कमाल जे तरफ़ जेका वधनि बल्कि उहो सिर्फ़ु पंहिंजा ख़िदमतगुज़ार बणाइणु चाहे थो इन करे इहो निज़ाम जी ख़राबी आहे जेसि ताईं निज़ाम बरक़रार रहंदो असांजी इहा सूरत हाल हीअं रहंदी जी हा मां हुनजे ख़िदमत में अर्ज़ु कयो त इज़हार हक़ जे मौज़ू में ॿ शयूं आहिनि हिकिड़ो इहो आहे त हक़ सुञाणे ताकी हुनजो इज़हार करे सघे पर हुनजो तरीक़ेकार छा हुजणु खपे हक़ जे इज़हार जो तरीक़ेकार अहिड़ो हुजणु खपे जेको जाइज़ बि हुजे ऐं मुयसरु जेको आहे उहो तरीक़ो हुजे हर दौर में मुयसरु तरीक़ा तब्दील थींदा रहनि था कॾहिं जेको आहे उहो सिर्फ़ु ज़बान जेको आहे तरीक़ो ई पोइ आहिस्ते आहिस्ते वधंदा कॾहिं टेप ईजाद उहो तरीक़ो थी वियो हलियो घणा इहे तरीक़ा आहिनि पर मुयसरु ज़रियो वसीलो जेको आहे इस्तेमालु करणु जेको जंहिंजे ज़रिए जेका हक़ पुॼाए सघिजे। तंहिं करे इज़हार हक़, हिकु त इल्मु हुजणु खपे त हक़ छा आहे, ॿियो इहो इल्मु हुजणु खपे त हिन जो सही तरीक़ो छा आहे, ऐं इहो हर दौर में बहरहाल मटिजंदो रहे थो। अॼु जे दौर में असां जेको आहे उहो मिसाल तौरु नवां नवां ज़रिया जेके आहिनि इस्तेमालु करे सघूं था। तव्हां वटि इंटरनेट आहे या तव्हां वटि जेका आहिनि उहे चैनल्स आहिनि, इस्तेमालु थी सघनि था, मुयसरु ज़रिया आहिनि जेके हक़ जे इज़हार जो। अलैकुम अस्सलाम व रहमतुल्लाह। जी, मुंहिंजे ख़्याल मां इल्म जा मुसबत ऐं मनफ़ी मक़ासिद जेके आहिनि ॿई ॿुधाए छॾिया, लिस्ट बि ॿुधायमि। अगरि तव्हां चाहियो त वरी मां ॿुधायां त वरी जेको आहे उहो ॿुधाइण में फ़ाइदो कोन्हे, शायदि तव्हां उन वक़्तु तवजो न हुई। मूं जेका मनफ़ी मक़ासिद जेका ॿुधाया, तकबुर, तसल्लुत, जाहिलनि ते जेका बरतरी, ॿियनि खे गुमराह करणु, ॿियनि खे जेका धोखो ॾियणु, शरारत ऐं ॿियनि खे नुक़सानु पुॼाइणु, इहे उहे इस्तेमालु ऐं मक़सदु आहिनि जिन मक़सदनि सां इंसानु इल्मु हासिलु करे थो, पर इहे ग़लति मक़सदु आहिनि, ग़लति तरीक़ा आहिनि। सही जेके मक़ासिद इस्तेमालु आहिनि, जहालत जो ख़ात्मो, उसूल कमाल, हक़ जी सुञाणप, बातिल जी सुञाणप, इज़हार हक़, हिदायत ख़ल्क़, उसूल रज़ के हलाल, ख़िदमत ख़ल्क़, इहे मां लिस्ट तव्हांखे ॿुधाई। जी 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 जादू बहरहाल हिकिड़ो इल्मु आहे, असांखे पाण खे बि ख़बर कोन्हे त इहो ग़लति कीअं थो थिए। अलबत क़ुरान मजीद जेको आहे उहो हिन में बाबिल जी सरज़मीन वारो क़िसो जेको तव्हांखे ॿुधायमि त हारूत ऐं मारूत खे जेको आहे उहो मोकिले थो ताकी जादूअ जो ट्रोड़ माण्हुनि खे सेखारियो वञे, पर ज़ाहिर आहे जेसि ताईं असुल शइ न सेखारी वञे ट्रोड़ नथो थी सघे। तंहिंजे करे जेको आहे उहो जादू सेखारींदा, जादू सां गॾो गॾु इहो बि चवंदा त असां आज़माइश आहियूं तव्हांजी, ईअं न थिए जो तव्हां वरी जेको आहे असुलु जेको असांजो मक़सदु आहे उनखे छॾे वरी ग़लति मक़सद जी तरफ़ झुका वञो। पर उमूमनि माण्हू जेके आहिनि उहे सिर्फ़ु जादू सिखंदा ताकी